आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहते हैं. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाजमाध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्रनाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागे घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.